ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय। देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की, श्री श्री गौर निताई की, श्री गिरिधारी गोपाल की, जगन्नाथ बलदेव सुभद्रमाई की, श्री हनुमान जी की, सीताराम लक्ष्मण हनुमान भगवान की जय। जय श्री राधे। सगानी मना से जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। श्याम नमाम विष्णु पदाय कृष्ण प्रस्थाय बोले श्रीमती राधानाथ स्वामी के नाम। नमाम विष्णु पदाय कृष्ण प्रस्थाय बोले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी के नाम। नमस्ते सरस्वती देवे कौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गोब्रह्मण्य हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज तुमचं नाव रचना ना, रचना माताजींच्या त्यांच्या घरी आज, म्हणजे त्यांच्या घरी म्हणून या घरी जागा कमी असल्यामुळे श्री गोपालजी यांचं स्वागत करायचं आजचं कार्यक्रम आहे। तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या गोपालचं नाव काय ठेवायचं? तुमच्या गोपालचं नाव ठेवायचं आहे ब्रजभूषण गोपाल। कारण भगवंत जे आहेत ते व्यक्ती आहे आमच्यासारखं, अपन कैसे व्यक्ति हो, तो भगवान तो व्यक्ति है, पर्सन। आणि जसं आपल्याला नाव आहे तसं त्यांना पण नाव आहे, पण आपल्याला एकच नाव असतं, त्यांना अनंत नाव असतं। नामनाम बखा अकारी बहुधा निज सर्व शक्ती, जितकी नावं आहे तेवढ्या अनंत शक्ती त्यांच्यामध्ये आहेत। तर ब्रजभूषण नावाचा असा अर्थ आहे की ब्रज म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताने जन्म घेतला आणि जे काही वर्ष त्यांनी आपलं 125 वर्ष त्यातले 10 वर्ष त्यांनी वृंदावनमध्ये काढली, त्याला म्हणतात ब्रज। ब्रज म्हणजे त्याची व्याख्या अशी आहे की ज्या ठिकाणी गाई निर्भय होऊन विहार करतात, बसा ना खाली, निर्भय होऊन विहार करतात, ज्या ठिकाणी गायींना काही भय नसतं, कोणी उचलून नेईल, कोणी मारेल, कोणी कापेल, त्या जागेला ब्रजभूमी म्हणतात। तुमच्या विभागात जर गायीला निर्भय असेल, निर्भयता असेल, ते पण ते ब्रज होणार, पण दुर्दैवाने आता त्यांना भय सगळ्या ठिकाणी आहे। तर ब्रजभूमी म्हणजे ज्या ठिकाणी गायी आपल्या निर्भय होऊन विहार करतात, त्याचं नाव आहे ब्रज। आणि भूषण म्हणजे काय? भूषण म्हणजे त्या भूमीचे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती, म्हणजे आदरणीय व्यक्ती। भूषण म्हणजे अलंकार, त्या व्यक्तीकडे त्या भूमीचे अलंकार म्हणून पाहिलं जातं। यू अंडरस्टँड मराठी? तर त्या भूमीकडे, त्या व्यक्तीकडे त्या भूमीचे अलंकार म्हणून पाहिलं जातं। तर तसे गोपाल जे आहेत ते ब्रजभूमीचे अलंकार आहेत, भूषण आहेत, म्हणून त्यांचं नाव काय? ब्रजभूषण। त्यांचे अनेक नावं आहेत, छान छान नावं आहेत। दुसरं एक नाव आहे ब्रजराज कमल, म्हणजे कमळाप्रमाणे ते सुंदर आहेत आणि राजा पण आहेत वृंदावनचे। आणि त्यांनी वृंदावनमध्ये काय केलं? वृंदावनमध्ये काही खूप असे वन आहेत, तर ज्यावेळी नंद महाराज आणि यशोदा यांचं लग्न झालं, त्यावेळी ते खूप तरुण होते, पण त्यांना खूप वयोपर्यंत त्यांना बाळ झालं नाही। त्यांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं वृषभानू महाराज, त्यांच्या बायकोचं नाव होतं कीर्तिदा देवी, त्यांचं पण लग्न तरुणपणी झालं, त्यांना पण बाळ नव्हतं। दोघे खूप मित्र होते एकमेकांचे, दोघंही गोपाळ होते, म्हणजे गायीची रक्षा करणारे। दोघांनी असा निर्णय घेतला की आपल्याला दोघांनाही बाळ नाही। त्यातले एक जे आहेत वृषभानू महाराज ते बरसानामध्ये राहायचे, आणि दुसरे जे आहेत नंद महाराज ते नंदगावमध्ये राहायचे। त्यांनी निर्णय घेतला आपण यमुनेच्या किनारी जाऊ राहायला। यमुना खूप पवित्र आहे, यमुना ही फार पवित्र नदी आहे आणि फार कृपाशील आहे, तिच्या सान्निध्यामध्ये कदाचित आपल्याला बाळ होईल। म्हणून त्यांनी आपलं राज्य जे आहे ते बरसाण्याहून रावळ या ठिकाणी शिफ्ट केलं वृषभानू महाराजांनी, आणि नंद महाराजांनी ते नंदगावहून गोकुळात शिफ्ट केलं। दोन्हीही यमुनेच्या किनारीच आहे, रावळगाव आणि गोकुळ। यथावकाश गोकुळात गेल्यानंतर काय झालं? मथुरेमध्ये जन्म घेतला कृष्णाने, मध्यरात्री कंसाच्या कारागृहामध्ये, काळरात्री, खूप पाऊस पडत होता, आणि त्यांनी त्यांना दर्शन दिलं। कोणाला दिलं दर्शन? वसुदेव आणि देवकी, त्या साईडला, यमुनेच्या त्या बाजूला, ह्या बाजूला गोकुळ, त्या बाजूला मथुरा, कंसाचं राज्य, तिकडे कारागृह, आणि मध्यरात्री कृष्णाने जन्म घेतला। त्यावेळी असं म्हटलेलं आहे की रात्रीच्या वेळी कुठचीही फुलं उमलत नसतात, पाहिलं कधी? फक्त निशिगंधा एकच रातराणी, राणी कुठचीही फुलं रात्री उमलत नसतात, सगळी फुलं अशी बंद होतात, खास करून कमळ, सूर्यकमल, सूर्यफूल वगैरे। परंतु देवाच्या स्वागताकरता सगळ्या नदीमध्ये, सरोवरामध्ये, डोहामध्ये सगळ्या ठिकाणी अनंत कमळं खिल्ली, उमलली सगळी फुलं, सगळ्या प्रकारची फुलं। आणि होती अष्टमी, परंतु भगवंताने चंद्रवंशामध्ये जन्म घेतला होता, चंद्रवंश, दोन वंश आहेत, चंद्रवंश, सूर्यवंश, त्यावेळी अष्टमी होती। तर माझ्या म्हणजे चंद्राच्या वंशामध्ये जन्म घेतला म्हणून चंद्राला खूप आनंद झाला। त्याने म्हटलं की मी अर्धा का राहू, अष्टमीला मी अर्धा असतो, पण मी अर्धा राहणार नाही, मी पूर्ण होणार आज। म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी अष्टमी असून देखील कृष्ण चंद्राने पूर्ण आकार घेतला, पौर्णिमेचा आकार, आणि सगळ्या ठिकाणी दुधाप्रमाणे प्रकाश पसरला। असं म्हणतात की कंसाच्या भयामुळे सगळे ऋषी मुनी घाबरून यज्ञबिज्ञ करायचे नाही, कधी बंद केलं होतं नाही, करायचं नाही मी असेपर्यंत, अशी दमदाटी केली होती. त्यामुळे घाबरून जाऊन त्यांनी यज्ञ बंद करणं बंद केलं होतं, पूजापाठ बंद केलं होतं त्याच्या दमदाटीमुळे. परंतु त्यावेळी का माहीत नाही त्यांना अचानक असा उत्साह आला, त्यांच्या मनातून भय एकदम दूर निघून गेलं. त्यांनी आपणून पूजापाठ मोठ्या मोठ्याने करणं सुरू केले. त्यांना खूप आनंद झाला आतून, त्यांना कळे ना काय झालं ते, पण त्यांना अचानक स्फूर्ती आली, ते निर्भय झाले आणि त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी भजन पूजन सुरू केलं एकदम. असं म्हणतात की झाडं पण खिल्ली फुलांनी आणि त्यांनी सडा केला सगळ्या ठिकाणी, आपल्या हातून फुलं उधळून सर्व भूमीवर सडा केला. आणि त्या ठिकाणी देवाने आपल्या आईवडिलांशी संवाद केला, आपला परिचय दिला. हे बघ कसा देव कसे आपल्या किती श्रेष्ठ आहेत बघा. आता त्यांना खूप भय होतं की अरे आकाशवाणी झाली होती की आठवा पुत्र त्याला मारणार कंसाला, म्हणून तो प्रत्येक पुत्राची वाट बघत होता की आला की त्याला मारायचं. म्हणून देवकीला खूप भय होतं की अरे तो आला तर माझा भाऊ, म्हणून ती घाबरली होती खूप. देवाने म्हटलं घाबरायची काय गरज नाही, मी असताना घाबरायची काहीच गरज नाही, मग आपला परिचय दिला मी कोण आहे. ते म्हणाले की तुमचा मी पहिल्या वेळा पुत्र बनलेलो नाही आहे, ही चौथी वेळ आहे. पहिल्या वेळी तुम्ही पृष्णी आणि सुतपा या रूपात होतात, तेव्हा मी पृष्णी गर्भ या रूपात जन्म घेतला होता. त्याच्यानंतर तुम्ही कश्यप आणि अदिती ह्या रूपात आलेलात एका जन्मामध्ये, कश्यप मुनी आणि अदिती म्हणून. तुमच्या गर्भातून मी वामनदेव म्हणून जन्म घेतला. त्याच्या आधी तुम्ही दशरथ आणि कौशल्य म्हणून आला होतात, तेव्हा मी राम म्हणून जन्म घेतला होता. आता तुम्ही देवकी आणि वसुदेव रूपात आले आहात आणि मी आता वासुदेव म्हणून जन्म घेतलेला आहे. वासुदेव, वसुदेव नाही वासुदेव. तर अशा प्रकारे तुम्ही माझे भक्त आहात आणि तुम्ही जन्मजन्मांतरी अनेक वर्ष तपस्या केलेली आहे आणि ह्यावेळी तुम्ही 12,000 वर्ष सुकलेली पानं पडलेली खाऊन तपस्या केलेली आहे आणि मी पुत्रभाव म्हणून इच्छा केलेली आहे. म्हणून तुमच्या या इच्छेकरता तुमच्या भक्ती भावनेला बघून तुमचं प्रेम बघून मी तुमच्या पोटी जन्माला आलेलो आहे. तुम्हाला कंसाला घाबरायची काही गरज नाही, योग्य वेळी त्याचा मी वध करेन. आता तुम्ही मला टोपलीत घालून जमुना पार करून गोकुळात नंद याच्या घरी सोडून या. आणि त्यांनी त्यांच्या समोरच त्यांना दर्शन दिलं होतं चतुर्भुज रूपामध्ये, म्हणजे चार हातामध्ये शंख चक्र पद्मगधा या रूपात ते पूर्ण पुरुषाच्या रूपात होते. पूर्ण अलंकार घालून, पूर्ण मुकुट घालून, पितांबर नेसून, अलंकार सर्व. असा कुठचाही बाळ होतं का जन्माला कपडे घालून? पण भगवंताचा जन्म जन्म नसतो, भगवंत अवतार होतात, प्रकट होतात प्रकट. तर आपल्या आईच्या इच्छेप्रमाणे मग भगवंतांनी आपलं हे मोठं रूप सोडून एक लहान बाळाचं रूप घेतलं आणि एकदा देवकीने त्यांना दूध पाजलं आणि लगेच टोपली घेऊन वसुदेव तिकडून निघाले. जेव्हा ते तिकडून निघाले त्यावेळी सगळी दारं आपाप उघडली गेली. 7-8 दारं होती मोठी लोखंडाची, लॉक केलेली होती. ती आपोआप साखळ्या त्याच्या अंगावरच्या उतरून पडल्या. बाहेर कडाक्याचा पाऊस पडत होता, वीज चमकत होती, गडगडाट होत होता ढगांचा भरपूर भयंकर. पण त्यातून बाहेर पडताना त्यांच्या साखळ्या पडून काळी पडल्या, दारं उघडली गेली आपोआप आणि ते बाहेर आले यमुनेच्या किनारी. यमुनेला खूप मोठा पूर आला होता. त्यांना म्हटलं आता कसा पार करू मी, पण आज्ञा तर आहे देवाची की जायचं आहे. मग सगळं चालायला लागलं आतमध्ये आणि मग घुटण्यापर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी, मग कमरेपर्यंत पाणी, मग छातीपर्यंत पाणी, असं करत करत ते आत जायला लागले आणि भगवंतांनी आपले पाय जे आहेत ते टोपलीतनं बाहेर काढले. आणि जसं ज्या क्षणी ते सुंदर चरण कमल यमुनेच्या पाण्याला लागले त्या क्षणी यमुनाने रस्ता दिला पूर्ण. ते पाणी वरती वरती काय येत होतं, कारण यमुना देवी ही अनेक हजारो लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर येऊन तयार होत थांबली होती की माझे भगवंत येतील तेव्हा ते माझ्यापाशी येऊन लीला करतील. म्हणून ती वाट बघत होती. तर जेव्हा तिला कळलं की भगवंताने जन्म घेतलेला आहे, ती आतुर झाली त्यांच्या चरणाचं स्पर्श करण्याकरता. म्हणून ते पाणी वरती 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 का आलं, कारण यमुनेला देवाचा चरण सर्प स्पर्श हवा होता. आणि चरण स्पर्श होताच पाणी विभागलं गेलं आणि जमीन तयार झाली. बाजूला पाणीमधून जमिनीवर चालल्याप्रमाणे वसुदेव भगवंताला घेऊन टोपलीतनं निघून गेले. त्यांच्या डोक्यावरती अनंत शेष नाग जे आहे छत्री म्हणून असे पकडून त्यांच्या मागे मागे चालत होते. आणि मग त्यांनी यमुना पार केली, ते गोकुळात गेले. रात्रीचा वेळ होता, वेळ होती ना, सगळे लोक झोपले होते, गाढ झोपले होते, आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणे अति गाढ झोपले होते. त्यावेळी यशोदा पण बाळंत झाली होती, आणि बाळंत झाल्यामुळे थकून ती पण झोपून गेली होती. असं म्हणतात की तिला ती एवढी थकली होती की तिने पाहिलं पण नाही की मुलगा झाला की मुलगी झाली. भगवंताची इच्छा आहे ती, त्यांची लीला आहे. तर त्या ग्लानीमुळे ती झोपून गेली होती आणि सगळं गोकुळ पण झोपून गेलं होतं. सगळे नंद महाराज आणि यशोदा, त्यांच्या सेविका, बाकीच्या गोपी, शेजारी पाजारी सगळे झोपून गेले होते. त्यावेळी भगवंताच्या इच्छेप्रमाणे आपलं बाळ यशोदेच्या कुशीत ठेवलं. तिच्या कुशीमध्ये एक छोटीशी कन्या होती, तिला उचललं, टोपलीत घातलं आणि निघाले. ती भगवंताची इच्छा होती की असं करावं म्हणून, आणि पुन्हा जायला निघाले. आता तुम्हाला एक प्रश्न पडला का, ते आजपर्यंत पोचले कसे? त्या काळामध्ये दाराला कडी लावायची पद्धत नव्हती, ते कोणी चोर नव्हतं त्या काळामध्ये, नो थीफ. म्हणून ते सर प्रत्यक्ष आतपर्यंत पोचू शकले ना, आता आत पोचले कसे असते. म्हणून ते कन्याला त्याने घेतलं, कन्येला, आणि ते घेऊन परत निघाले. पुन्हा जमुनेला तसाच पूर होता, पुन्हा जमुनेने रस्ता दिला आणि ते परत गेले रात्री. आणि जेव्हा ते कैदेत शिरले कारागृहामध्ये, एक एक दार आपोआप बंद होत गेलं, लॉक पण लागत गेलं. आणि त्याशिवाय शेवटी त्यांच्या ज्या कारागृहात पोचल्या आतल्या, तेव्हा सगळी दारं आपल्या बंद झाली. आणि मग सांगायला विसरलो की जितके पहारेदार ते होते, पहारेदार ते सगळे पण झोपी गेले होते, दक्ष राहायचे नेहमी ते कायमचे. पण त्यावेळी त्यांना भगवंताच्या मायेच्या प्रभावामुळे अतिशय गाढ झोप लागली, आणि ते असे गाढ झोपून गेले की त्यांना काहीच कळलं नाही, इतका मोठा आवाज, दार उघडायचा काहीच नाही ऐकून आलं. आणि मग ते जेव्हा आत शिरले सगळे आपल्या त्या ठिकाणी, त्यांची बायको देवकी होती तिकडे आत शिरले, तेव्हा त्यांच्या अंगावरती परत त्या साखळ्या आपोआप आल्या आणि त्यांना परत बांधलं गेलं. आणि नंतर त्या मुलीने रडण्याचा आवाज केला, आधीने आवाज केला. आणि जेव्हा तो आवाज ऐकू आला तेव्हा सगळे पहारेदार उठले, अरे मूल झालं वाटतं, धावत धावत कंसाला गेला, जागवायला गेले मध्यरात्री, राजा उठा उठा, आवाज आलाय बाळाचा. राजा पण झोपेत ना उठून लगेच आला निघून, कोण आहे तो आठवा पुत्र बघू, आताला मारून टाकतो मी आता. तो जेव्हा आला तो दार उघडलं सगळ्यांनी आणि तो त्यांनी प्रवेश केला. तर देवकी म्हणते, अरे दादा मुलगा नाही आहे, मुलगी आहे. तर तो म्हणतो, असं कसं? त्याने मोठ्याने तो असा म्हणजे हा 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 असा हसला. ते म्हणे, देवतासुद्धा आकाशवाणीमध्ये खोटं बोलतात. त्यांनी म्हटलं होतं की आठवा पुत्र होणार आहे आणि तर कन्या निघाली, पण मी काही चान्स घेणार नाही, हे पण त्यांची काहीतरी ट्रिक असेल, म्हणून मी ह्याला पण सोडणार नाही. देवकी त्या मुलीला माझ्याकडे दे. देवकी म्हणते, अरे राधा तुला शाप पुत्राकडून नव्हता. तुला शाप काय होता की आठव्या पुत्राकडून तुझा वध होईल, ती तर कन्या झालेली आहे, ही तुला ह्याला ही तुला कशी वध करेल. अरे तुला जेव्हा मुलगा होईल तुला माझी मुलगी तुला देईन मी सून म्हणून, लग्न करून देईन तुझ्या मुलाशी. पण तो कसला ऐकतोय, तो राक्षसी भाऊ, तो काय ऐकणार, तुझ्या हातातून हिरावून घेतो. आणि ज्याप्रमाणे त्यांनी आधीच्या सहा बालकांना भिंतीवरती आणि शिलेवरती आपटून त्यांनी मारलं होतं, त्याप्रमाणे तो मारणार तितक्यात ती आकाशामध्ये सुटून जाते. आणि ती एवढीशी कन्या सुटून जाते आणि दिव्य आणि भव्य अशी देवी बनते, अष्टभुजावाली, जिथं आठ भुजामध्ये शस्त्र आहेत. आणि त्या तत्क्षण आकाशामध्ये प्रकाश निर्माण होतो आणि सगळे देवी देवता आकाशात उत्पन्न होतात, म्हणजे सगळे देवता, आणि ते देवीची पूजा करू लागतात सगळे लोक. त्यावेळी ती देवी म्हणते, अरे मूर्ख कमसा, तुला माहिती नाही तुझा काळ आधीच जन्मलेला आहे आणि एका ठिकाणी वाढत आहे, आता तरी तू तुझ्या बहिणीला त्रास देणं बंद कर, त्यावरती अत्याचार करू नकोस. आणि तुला असं वाटत असेल की तुला मारणारा इथे आता नाही, तो आहे ठिकाणी, त्याला खूप पश्चात झाला, त्याला खूप दुःख झालं की अरे एवढा मी प्रयत्न केला मारायचा पण मी मारूच शकलो नाही, आणि ही मुलगी निघाली ती पण अशी चंडिका निघाली पूर्णपणे. मला माहीत नव्हतं कोण आहे ते, मी तर मारायला निघालो होतो, पण ती देवी निघाली. तिने म्हणलं तर म्हणजे घाबरवून सोडलं मला तिने, सांगून काय ते. आणि तो अचानक एकदम असा नम्र बनला एकदम, परत आला आणि बहिणीची माफी मागितली. बहिणी मागितली, ताई मला माफ कर, भाऊजी मला माफ करा तुम्ही, मी खूप तुमच्यावर अन्याचार केला, खूप गुन्हे केले, परंतु मला माफ करा तुम्ही. म्हणून तो रडला बिडला एकदम, पायाशी पडला. तर देवकी बघा किती मोठी महान भक्त आहे. सहा बालकांचा डोळा देखत वध केलेला भाऊ पायाशी पडतो तर माफ करून टाकतो, काहीच आठवत नाही तिला. ठीक आहे, मोठ्या मनाने माफ करते आणि तो निघून जातो. तर ते आपले ब्रजभूषण जे प्राप्त झाले यशोदेला. आणि सकाळी जेव्हा ती उठली, ती ग्लानी जेव्हा आरामात आराम केल्यानंतर ग्लानी नष्ट झाली, तेव्हा ती जागी झाली, तेव्हा तिच्या कुशीमध्ये एक सुंदर निळ्या रंगाचं बाळक होतं, हां, पितांबर नेसलेलं निळ्या रंगाचं सुंदर बालक. त्याने खूप आनंद व्यक्त केला आणि नंदोत्सव साजरा केला. म्हणजे नंद महाराजांनी मोठा उत्सव साजरा केला की मला बाळ झालं, मला बाळ झालं. नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाती गोडा पालकी, जय कन्हैया लाल की. सगळे ग्वालबाल म्हणजे गोपाळ आणि सगळे गवळणी अगदी सजून धजून अलंकार घेऊन, काय काय वस्तू घेऊन, तेल, हळद आणि मिठाई आणि भेटवस्तू घेऊन, सगळ्या आपल्या आपल्या अलंग सुंदर सगळ्या सगळा शृंगार करून तुझ्या घरी गेल्या आनंद भवनामध्ये. नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हरे कृष्णा. तर असं म्हणतात की आपल्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम श्रृंगार त्या सगळ्यांनी गवळींनी केला होता. उत्तम वस्त्र, उत्तम अलंकार आणि उत्तम श्रृंगार करून त्या तिकडे पोचल्या. आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्यावेळी इतकी सुबत्ता होती, इतकी सुबत्ता होती, सो मच ऑप्युलन्स वॉज देअर, की त्यांनी एकमेकाच्या अंगावरती लोणी फेकलं आनंदाने. आता आपण लोळी किती रुपये किलो म्हणून मोजतो आणि एक एक चमचा खातो, खूप महाग असतं ना खरं लोणी, मी बटर अमूलचं बटर नाही. त्यावेळी इतकी सुबत्ता होती, असं म्हणतात की त्यावेळी यशोदा माता जी आहे ती दही मंथन करायची आणि मग लोणी काढायची आणि मग ताक उरायचं. तर ते वाटताना जे ताक पडायचं खाली ना, ते असं डोंगरावरनं असं ओघळून यायचं आणि त्याचं एक कुंड बनलं होतं, कुंड, छाच कुंड. अजूनही ते आहे छाच कुंड तिकडे, त्या छाच नाही आता, पण म्हणजे एवढी सुबत्ता होती की जे सगळ्यांना वाटताना पडायचं खाली ना, ते असं खाली येऊन त्याचं एक कुंड बनलं होतं मोठं. त्या कुंडात कमीत कमी अनेक कोटी पाणी जाऊ शकतं, तसं अनेक कोटी तिकडे ताक जमा व्हायचं. असे 56 कुंड होते नंदगावमध्ये. तशा प्रकारे ते इतकी सुबत्ता होती, त्यामुळे त्यांनी प्रेमाने एकमेकांच्या होती लोणी वर्षाव करायला सुरुवात केली आणि खूप आनंद झाला, तर खूप आनंद झाला. त्यांनी खूप भेटवस्तू दिल्या, सुद्धा मिठ्या मारल्या, तिला खूप अभिनंदन केलं. सगळ्यांना खूप आनंद झाला की आमच्या राजा नंद महाराज यांना पुत्रप्राप्ती झाली, किती मोठी गोष्ट आहे. आणि मग कंसाला कळलं की अरे कुठेतरी आहे तो गोकुळामध्ये, मग त्याने पुतणीला पाठवलं, सांगितलं की गेल्या 10 दिवसामध्ये जे कोणी नवीन जन्म झाला असेल सगळ्या मुलांना मारून टाकायचं. तिने आपल्या स्तनामध्ये विष भरलं कालकूट आणि प्रत्येक मुलाला स्तनपान केलं आणि प्रत्येक मूल मरून गेलं. आणि शेवटी ती नंद भवनामध्ये आली आणि मोठी होती, 12 मैलाची शरीराची होती भयंकर, पण तिने रूप बदलून सुंदर रूप धारण केलं होतं आणि ती सगळ्यांना मोहत मोहत म्हणून ती आली होती. इतकी मोहक होती ती की यशोदेला वाटलं की माझ्या मुलाला आशीर्वाद देण्याकरता साक्षात लक्ष्मीदेवी वैकुंठातनं आलेली आहे असं वाटलं तिला. किती माझं भाग्य मुलाचं, बघा इतकी सुंदर बाई कुठे आपल्या गोकुळात नाहीच आहे, कुठे कोण पण नाही आहे. इतकी सुंदर अलंकार, इतकं सुंदर तिचं भाषण, तिचं रूप, तिचं रूप किती मोहक होतं की त्यांना वाटलं की आपलं खरोखरच भाग्य आज उदयाला आलेलं आहे. ह्या मुलामुळे साक्षात लक्ष्मी वैकुंठ सोडून खाली आली आहे. लगेच बाळाला दिलं, लगेच तिने आपल्याला मागे घेऊन लावलं मुलाला छातीवर आणि मुलाने डोळे बंद करून छान दूध प्यायला सुरुवात केली. तिला वाटलं वा आपलं कार्य आता फत्ते होत आहे, कारण त्या मुलाला जेव्हा तिने पाहिलं तेव्हा एक क्षणला वाटलं अरे बापरे आता काळाचा काळ वाटतो बघितलं, पण मी पण काय कमी नाही, मी पण तयारी दिशी आलेली आहे त्यामुळे काही हरकत नाही. मी तिला सिग्नल मिळाला होता की हे काय काम आपलं कठीण आहे जरा असं. म्हटलं वाटलं की मी पूर्ण तयारीत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. मूल पण डोळे बंद करून दूध प्यायला लागलं, तर म्हटलं ठीक आहे आता आपलं काम फत्ते होत आहे. थोड्या वेळाने मुलाने दूध पिणं चालूच ठेवलं. आणि हळूहळू तिला दुःख व्हायला लागलं, वेदना व्हायला लागल्या. सोड म्हणायला लागली, परंतु मूल काय सोडेना. शेवटी ती मुलाला सणावर घेऊन धावायला लागली. अरे सोड, तिला प्राणांतिक वेदना झाल्या, अतिशय प्राणांतिक वेदना झाल्या. आणि तिला मग इतक्या वेदना झाल्या की ती विसरून गेली की तिने रूप बदललं आहे, तिने आपल्या मूळ रूपात आली ती. एवढं तिला दुःख झालं आणि त्या रूपामध्ये भगवंताने तिचे प्राण शोषून घेतले आणि ती मृत झाली, मरून गेली. असं 12 मैल शरीर जे होतं ते जंगलामध्ये पडलं असं भयंकर. आणि त्या 12 मैलाच्या शरीरामध्ये तिचे 2 स्तन जे आहेत ते डोंगरापणे वाढत होते. आणि त्या डोंगरावरती एक छोटं बाळ लुचलेलं आहे, सोडत नाही अजूनही. तर थोड्या वेळाने यशोदा आली बाहेर बघायला, अरे काय झालं. असं म्हणतात की त्यावेळी नंद महाराज आपला कर चुकवण्याकरता म्हणून मथुरेला गेले होते, कंसाकडे कर देण्याकरता. आणि काही लोकांना सांगून गेले होते, जरा बघा आपली व्यवस्था, मी जरा जाऊन येतो, माझा वार्षिक कर देऊन येतो. तर ते जेव्हा परत आले तेव्हा ही बाई, 12 मैलाची बाई मरून पडली होती. आणि सगळे लोक धावत धावत आले आणि तिच्या त्या डोंगरासमान स्तनावरती त्या बाळाला त्यांनी ओढून काढलं. तर बाळाला छानपैकी एन्जॉईंग नाईसली. तर नंद महाराज विचारलं काय झालं. यशोदा म्हणाले की असं झालं, सुंदर बाई आली होती, तिला मी हातात दिली, तरी असं झालं, मला मध्ये काय आलं माहीत नाही, असं दिसतंय आता काय ते. मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं, अरे आपलं एवढं लहानसं बाळ आत्ता जन्म झालेलं, एवढं अभद्र कार्य घटना का घडावी, म्हणजे काय वाईट काय झालं. लगेच गायींना आणलं, त्यांनी गायींच्या लहान मुलाला म्हणजे बासराला घेऊन त्यांच्या सेफ्टीचं सगळ्या अंगाला स्पर्श केला. केशवाय नमा, नारायण नमा, माधवाय नमा, गोविंदाय नमा, कृष्णवय नमा, मधुसूदाय नमा, त्रिविघ्नवाय नमा, वामनाय नमा, श्रीधराय नमा, गोविंदाय नमा, विष्णवय नमा, सगळ्यांना मंत्र म्हटले, ब्राह्मणांना बोलवलं, त्यांच्याकडनं मंत्र म्हणवले, मुलाचं भलं व्हावं, काय वाईट होऊ नये. एवढं मोठं संकट, बापरे एवढी मोठी राक्षसी, 12 मैला म्हणजे किती मोठी, बापरे. मग त्यांनी शेवटी आपल्या बाळाला घरी घेतलं. अशा प्रकारे मग शकटासूर आले, त्याचा वध झाला, त्याच्यानंतर तृणावर्त आले, झंझावात, तुफान, आणि त्या बाळाला घेऊन ते आकाशात गेलं. सगळीकडे धूळ अंधार पसरला, कळे ना बाळ गेलं कुठे, आत्ता होतं इथे कुठे गेलं कुठे. धाळ आवाज आला, आकाशात राक्षस जो आहे तो खाली पडला. त्याच्या गळ्याशी ते बाळ चिपकलेलं आहे. अशा प्रकारे रोज एक राक्षस यायला लागले. मग परत नंद महाराजांनी आणि वृषभानू महाराजांनी चर्चा केली. या मधल्या काळामध्ये वृषभानू महाराजांना यमुनेच्या पात्रामध्ये एका कमळामध्ये एक सुंदर कन्या प्राप्त झाली. ब्रह्मदेवाने दर्शन दिलं, सांगितलं की तुम्ही पण ही शक्ती भगवंताची जी आहे ही पुत्री म्हणून प्राप्त व्हावी म्हणून 12,000 वर्ष तप केलेलं आहे. तुम्ही पूर्वजन्मामध्ये सुचंद्र आणि कलावती होतात, या जन्मात तुम्ही वृषभानू आणि कीर्ता म्हणून आलेला आहात आणि तुम्ही तपस्या केली होती माझ्याकडे. ब्रह्मा म्हणतात त्यांना, ब्रह्मदेव. त्याचं फळ म्हणून तुम्हाला भगवंताची परम अंतरंग शक्ती, परमप्रिय सखी जी आहे राधाराणी, तुमची कन्या म्हणून तुम्हाला प्राप्त होत आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जा. ते घरी घेऊन गेले आणि ती फार सुंदर कोमलांगी सुवर्णकांती असलेली तेजपुंज अशी होती. कारण ते जेव्हा पाण्यात उतरले त्यांना फक्त प्रकाश दिसला, सुवर्णप्रकाश. मग जवळ गेले मग त्यांना कळलं की प्रकाश एका कमळात नाही येतोय. मग आणखी जवळ गेले मग त्याला कळलं की कमळात पण येत नाही, कमळामध्ये एक सुंदर बालिका आहे, तिच्या अंगातनं तो प्रकाश निघतोय, सुवर्णप्रकाश, गोल्डन एफलजन्स. परंतु इतकी सुंदर, इतके त्याचे सुंदर अंग, सुंदर बोट, सुंदर अंग असून देखील ती मुलगी आंधळी, बहिरी आणि मुखी होती. तर आनंद करावा की नाही करावा, एवढी सुंदर मुलगी प्राप्त झालेली आहे. ब्रह्माने म्हटलंय की तुमची कन्या म्हणून घेऊन जा तिला, तुमचीच कन्या आहे. त्यांना खूप दुःख झालं, काय करावं, जन्मोत्सव साजरा करावा की करू नये, अशुभ मानावं की मुलगी आमची सुंदर आहे पण मुखी पण आहे आणि बहिरी पण आहे आणि आंधळी पण आहे, तर काय कर समजावं काय की शुभ आहे की अशुभ आहे. त्यांना खूप संकोच झाला, त्यांना काय कळे ना. मग नारद मुनी आले, ते म्हणाले की तुमच्याकडे कोणी कन्या झाली का जन्माला. त्याने आपलं गणित मांडलं होतं ना, पूर्णपणे चार्ट मांडला होता. की या ठिकाणी भगवंताची अंतरंगा शक्तीने जन्म घेतलेला आहे म्हणून त्यांनी चार्ट बनवून ते बरोबर तिथे पोचले. पण यांनी म्हटलं की नाही आमच्याकडे कन्याबिन्या कोण नाही, आमच्याकडे एक पुत्र झाला आहे, एक पुत्राला पुढे केलं, त्याचं नाव श्रीदामा आहे. म्हणून असं का? त्याला खूप आश्चर्य वाटलं, अरे माझं गणित कसं काय चुकलं. मग दुःखी होऊन निघाले बाहेर. बाहेर गेले नारद मुनी तर आत नवरा बायकोने चर्चा केली, अरे फार मोठे मुनी वाटतात ते, मुनींच्या कृपेने काय नाही होत, संत लोकांच्या कृपेने चमत्कार घडतात. आपण जर असं केलं तर त्यांना आपण सांगूया खरं खरं काय ते. कदाचित त्यांच्या कृपेने ती मुलगी डोळे उघडेल आणि आवाज करेल, ऐकू पण लागेल. काय माहीत, संतांची कृपा कोणी बघितली? संतांची कृपा अगाध असते. जे काही आपल्याला कल्पना करू शकत नाही ते संतांच्या कृपेने होऊ शकतं. त्यांनी चर्चा केली, लगेच सखींना पाठलं, जा जा गोपींना जा, त्यांना पाठवून परत बोलवा. त्यांना परत बोलवलं, सांगितलं महाराज महाराज या या आहे कन्या आहे घरामध्ये. मग धावत धावत आले ते, इथे हळूहळू चालले होते दुःखी होऊन, धावत धावत परत आले. आणि मग म्हटलं की असं असं आहे की आमच्याकडे कन्या जन्म झालेला आहे, पण असं अशी अवस्था आहे त्याची, काय करावं. सर्वप्रथम नारदमुनींनी दंडवत प्रणाम केला आणि म्हटलं काही काळजी करू नका, मोठा उत्सव करा जन्माचा तिच्या, आणि त्या जन्माच्या उत्सवामध्ये सगळ्यांना बोलवा, नंद महाराजांना आणि यशोदेला बोलवायला विसरू नका, त्यांच्या मुलांसकट बोलवा त्यांना. आणि मोठा उत्सव साजरा केला आणि त्या उत्सवामध्ये असाच उत्सव झाला नंदोत्सवसारखा. त्यांच्याकडे कन्या, यांच्याकडे पुत्र, सगळे आले. त्यामध्ये कृष्ण बलराम पण असे म्हणजे कसे काय म्हणतात त्याला, रांगणारे बाळ, त्याप्रमाणे ते आले. सगळी माणसं आपापा एकमेकांना भेटण्यामध्ये बोलण्यामध्ये आनंदामध्ये मग्न होते. तेव्हा कृष्ण भगवंत जे आहेत ते हळूहळूहळू रांगत रांगत आतमध्ये गेले. आणि त्या आतमध्ये ज्या पाळण्यामध्ये, सुंदर पाळण्यामध्ये राधाराणी बालिका स्वरूपामध्ये झोपलेली होती, ते असे पकडून चढले. असे बाळ कसं असतं, असं पकडतं, इथं पकडतं, असं हळूहळू उभं राहतं. तसं उभं राहून त्यांनी त्या कन्येला हात लावला. ज्या क्षणी हात लावला त्या क्षणी राधाराणीने आपलं मुंह तोंड उघडलं आणि मोठ्याने किंकाळी केली. त्याला म्हणतात किल्लोळ. किल्लोळ म्हणजे प्रेमाने आवाज केला, ध्वनी केला, डोळे उघडले, मुखाने ध्वनी केला, खूप आनंद व्यक्त केला. आणि तो आवाज ऐकून सगळे धावत आले, अरे 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 आमच्या मुलीने डोळे उघडले, आमच्या मुलीने आवाज केला. मग त्यांना कळलं की ती याची वाट बघत होती. कारण जेव्हा त्यांचा अवतार व्हायची वेळ होती वर, तेव्हा भगवंताने सांगितलं पृथ्वीला, पृथ्वी गाय बनून आली होती, गाय बनून, की माझ्यावरती अत्याचार होतो आहे, कंस नावाचा राक्षस आहे, त्याच्यापुढे खूप राक्षस आहेत, त्यांनी खूप आतंक केला आहे इथे, मला मुक्त करा भगवंता. तर भगवंताने म्हटलं होतं की येणार मी, खाली येणार, अवतार घेणार आणि त्या सगळ्यांचा वध करणार. तर तेव्हा राधाराणी म्हणे बेशुद्ध झाली होती, त्याला शुद्ध आणलं गेलं. तर भगवंताने विचारलं का ग तू बेशुद्ध का पडली, तर मला म्हणे आता चिंता वाटली की तुम्ही आता जाणार निघून, मी असं कसं जाईन तुला सोडून, तुला पण मी घेऊन जाणार आहे. ते म्हणते मी येणार नाही, पण ज्या ठिकाणी वृंदावन ब्रज नाही, ज्या ठिकाणी गोवर्धन नाही, ज्या ठिकाणी जमुना नाही, त्या ठिकाणी मी नसते कधीच. ते म्हणे भगवंत म्हणतात की तुझं मन आधीच ओळखून मी आधीच वृंदावन आणि गोवर्धन आणि यमुना पाठवून दिले खाली पृथ्वीवरती तुझ्याकरता म्हणून. मग ते म्हणाले मग येणार मी, पण माझी आणखी एक अट आहे, मी येईन तुमच्याबरोबर, अवतार घेईन तुमच्याबरोबर, परंतु तुमच्याशिवाय आधी कोणालाही पाहणार नाही, तुमच्याशिवाय कोणाचाही आवाज ऐकणार नाही, आणि तुमच्याशिवाय कोणाचं नाव आधी घेणार नाही तोंडावर जिभेवर. म्हणून ती डोळे बंद करून, दोन आणि कान बंद करून बसली होती, त्याची वाट बघत होती. आणि काही जण असं म्हणतात, असं वर्णन दिलेलं आहे की त्यांनी हात लावण्याआधी त्यांच्या दिव्य देहाचा सुगंध तिला प्राप्त झाला आणि तेव्हाच ते डोळे उघडले होते. कारण भगवंत आहेत आणि भगवंताची सखी जी आहे या सगळ्यांच्या अंगातून दिव्य सुगंध वाहत असतो. तेव्हा भगवंतांनी जेव्हा अंतपुरात प्रवेश केला तेव्हाच तो सुगंध त्यांच्या नाकात शिरला, तेव्हाच त्यांनी डोळे उघडले होते, असं एका ठिकाणी वर्णन दिलेलं आहे. आणि एका ठिकाणी म्हटलं की ते रंगत रंगत पुढे गेले आणि त्यांनी हात लावला, मग त्यांनी डोळे उघडले. दोन्ही बरोबरच आहे, काय चुकीचं काय नाही. तर मग ह्या दोघांच्या लहान असतानाच मग शकटासूर आणि तृणावर्त असे राक्षस यायला लागले. मग परत दोघा मित्रांनी चर्चा केली की आता आपलं काम तर फक्त झालेलं आहे, तुला पुत्र दोन मिळाले आहेत बलराम आणि कृष्ण, मला राधाराणी मिळालेली आहे, आणि ते आतंक वाढलेला आहे दररोज, मग तुला खूप जवळ आहे, इकडे राक्षस लगेच तिथे पोचतात पटकन, तर आता आपण पुन्हा आपल्या घरी जाऊया. मग दोघांनी निर्णय घेऊन आपलं पूर्ण राज्य जे आहे ते शिफ्ट केलं. पण ह्यावेळी त्यांच्याबरोबर बाळ होतं, जाताना बाळ नव्हतं. तर राधाराणीला घेऊन वृषभानू महाराज आणि कीर्तिदा माताजी या बरसानाला परत गेल्या, आणि कृष्ण आणि बलरामांना घेऊन नंद आणि यशोदा नंदगावला परत गेल्या. अशा प्रकारे ही कथा जी आहे ही पुढे पुढे जात राहणार उद्या सकाळपर्यंत. तर असे ब्रजभूषण श्रीकृष्ण श्यामसुंदर यांनी गोकुळातल्या आणि गोकुळात नंतर इथे आलेल्या सगळ्या लोकांना खूप आनंद दिला. इति दृक्स्वलीलाभिर आनंद कुंडे स्वघोषम निमाजंतम आख्यापयंतम. असं म्हणतात की भगवंतांनी गोकुळातल्या सगळ्या लोकांना आनंदाच्या डोहात बुडवलं. आनंदाचे डोही आनंद तरंग, हे वर्णन कसलं आहे, ब्रजभूमीचं वर्णन आहे. ज्या ठिकाणी आनंदच आनंद आहे तिकडे कोणी दुःखी होऊ शकत नाही. भगवंताचं जिकडे अस्तित्व आहे तिथे भगवंत लीला करतायत, ते आनंदच आनंद असणार. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे काय, त्या दिव्यधामामध्ये भगवंत कायमचे 16 वर्षाच्या वयाचे असतात, किशोर अवस्थेमध्ये असतात. पण जेव्हा ते अवतार घेतात तेव्हा ते लहान बालक म्हणून अवतार घेतात. त्यांचं लहान बालक म्हणून जे दर्शन आहे त्या गोलोक वृंदावनात पण होत नाही. केवळ ते जेव्हा पृथ्वीवरती अवतार घेतात तेव्हा ते लहान बालकाचं रूप दाखवतात, आणि ते बघण्याकरता देवी देवता रूप बदलून येतात. की त्यांच्या दिव्य धामात सुद्धा दर्शन उपलब्ध नाही आहे, गोलोक वृंदावनामध्ये पण उपलब्ध नाही आहे. म्हणून ते खास ब्राह्मण ब्राह्मणी बनून रूप बदलून गोपाळ बनून गवळणी बनून ते तिकडे येतात बघायला त्यांना, की आमचे भगवंत बालक बनून कसे दिसतात. है ना, तुमचं लग्न झालं ना, लग्न झालंय तुमच्या बायकोला, तुम्ही जर फोटो दाखवला लहानपणचा, हा बघ मी 1 वर्षाचा फोटो, बायको म्हणा अच्छा असं का, वा वा वा, हा बघ शाळेत जाताना फोटो, मला कौतुक वाटत ना बायकोला पण, कारण आपण आपल्या नवऱ्याला बघितलं कुठे लहान असताना. तसं देवी देवतांना खूप कुतूहल असतं की आमचे भगवंत आमचे मालक आमचे स्वामी कसे दिसतील लहान असताना, ते म्हणून ते बघायला येतात. तर आमचे शंकर भगवंत पण आले होते कैलासावरून, त्यांना कळलं की भगवंतांनी अवतार घेतला आहे म्हणून ते ऋषी बनून आले नंदगावामध्ये, आणि म्हणाले माते भवती भिक्षान देही, तुमच्या दरवाज्यावरती संत आले म्हणजे साधू आलेला आहे त्याला भिक्षा द्या. तर माता आली ताटामध्ये मोती आणि तांदूळ आणि धान्य आणि काय काय घेऊन आली. तर म्हणाले माता मी ही भिक्षा घेण्याकरता आलेलो नाही आहे, मी फार लांबून आलो आहे. खूप तेजस्वी होते ते, मी फार लांबून आलेलो आहे, मला मोती माणिक आणि तांदूळ नको आहे, मला तुझ्या पुत्राचं दर्शन हवं आहे. तर असं म्हटल्यावर लगेच तिला राग आला खूप, म्हणजे तिला असं वाटलं की हा साधू असा वेगळा का वागतो, म्हणजे बाकी साधू लोक कसे भिक्षा घेऊन लगेच निघून जातात, हा म्हणतो ही भिक्षा नको मला, मला तुझ्या मुलाला बघायचं आहे. तिला संशय आला की आतापर्यंत एक बाई आली सुंदर बनून, मग तिने आपलं रूप प्रकट केलं, त्याच्यानंतर एक आला गाडा बनून आला, बैलगाडी बनून आला राक्षस बनून, एक तुफान बनून आला, अनेक प्रकारची रूपं, अरे कोण बगळा बनून आला, कोण घोडा बनून आला, कोण बैल बनून आला, आत्ता तुम्ही ऋषी बनून आलात काय, मी एवढी मूर्ख नाही आहे, मला सगळं कळतं आहे, कधी बैल कधी घोडा कधी बगळा, आता ऋषी म्हणून रूप बदलून आला तुम्ही, पण मी फसणार नाही, दर्शन मिळणार नाही, दार बंद. तोंडावर दार बंद केलं आणि निघून गेले आतमध्ये. तर शंकर बनून शंकर जे आले होते ऋषी बनून साधू बनून, त्यांना खूप दुःख झालं की अरे मी एवढं लांबून आलो आणि भगवंताने मला दर्शन नाही दिलं, काय लिहिलं आहे भगवंताची कळत नाही, मी एवढं प्रेमाने आलो. मग ते तिकडे जाऊन बसले एका वनामध्ये आणि खूप रडले शंकर भगवान, खूप रडले खूप रडले. दर्शन दो दर्शन दो मेरे ठाकूर मुझे दर्शन दो, खूप रडले. अरे भगवंत बालक असे म्हणून काय झाले, ते अंतर्ध्यानी आहेत ना, भगवंत भगवंत असतात कधी पण, ते बालक का असे ना, एवढे होते ते एवढेसे होते, 12 मील राक्षसला मारून टाकलं त्यांनी. तर भगवंत जरी बाळ असले तरी ते भगवंतच असतात कायमचे. त्यांना कळलं मनामध्ये अंतर्ज्ञानी अंतर्यामी भगवंतांना कळलं माझा भक्त जो आहे तो रडतोय तिकडे मला बोलवतोय. मग त्यांनी आपलं एकदम ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढलं. कुठचं ठेवणीतलं अस्त्र, एकदम स्पेशल अस्त्र. कुठचं असतं मुलांचं अस्त्र, सगळ्यात मोठं अस्त्र बासुरी, जे अस्त्र मुलांनी काढलेले असताना आई वडील एकदम असहाय होतात. हा आता काढलं तुम्हाला बरोबर. त्यांचं अस्त्र कुठचं ठेवणीतलं? रडणं. असे रडले असे रडले रडले, काही खुळखुळा दिला, काय दूध पाजलं, काही लोणी खायला घातलं, काही मिठाई दिली, काय सगळं नाहीच. मोठ्याने आणखी रडायला लागलं, आणखी केलं आणखी रडायला लागणार, काय खेळणी दिलं खेळणी फेकून देऊन आणखी मोठ्याने रडणार. माता जेव्हा एखादा बाळ रडतं ना, जरी आईबाप डॉक्टर असतील ना, जेव्हा मूल रडतं ना तेव्हा आईबाप रडतात त्याचे, त्यांना कळत नाही काय करू, आता काय करायचं, काय बाळ रडतंय तर करू काय. दरवेळी दूध पाजलं की शांत होतं, खेळणं दिलं की शांत होतं, काय दिलं की शांत होतं, गाणं म्हटलं की शांत होतं, काही खेळवलं की शांत होतं, आकाश दाखवलं की शांत होतं. हे मुलं तर काहीच ऐकायला तयार नाही, सर्व उपाय झाले तरी रड्या थांबे ना. मग तेव्हा एक वयस्क गोपी आली गवळण, ती म्हणाली अगं ते आलो होते ना परवा ऋषी मुनी, ते फार तेजपुंज महाराज आहेत, ते तू त्याला हाकलून लावलीस, त्यांना बोलूया का आपण? ती कोण होती माहिती तुम्हाला? ती पार्वती होती. पार्वती, पार्वतीने एक गोपी म्हणून अवतार घेतला होता, पूर्णमासी गोपी. ती सगळ्या गोपींची गुरु होती. तर आता जेव्हा बाळ रडते म्हणून तर त्यांना बोलवलं नाही, कॉल केला, ऑन कॉल, या इमर्जन्सी आलेली आहे लगेच या. मग ती आली आणि ते म्हणाले की अरे यशोदा ते रडतंय अजून तिकडे ऋषी, त्याला का आपण बोलू नये, त्याला बोलूया आणि त्याच्या कृपेने काय काय काहीतरी चमत्कार होईल. आधी कसं आलं नारद मुनीकडे? आधी नाही बोलले, आपल्याकडे मुलगी नाही बोलली ना, नंतर बोलले अरे ऋषी आहे तो, ऋषी साधू आहे, त्याच्या कृपेने काय चमत्कार झाला ना चमत्कार. नंतर नारद मुनी जो उपाय सांगितला डोळे उघडले ना मुली नंतर. हां मग त्यांनी सखींना पाठवलं, जा जा त्या महाराजांना बोलून घ्या, रडतात तिकडे वनामध्ये. मग त्यांना बोलवलं आणलं की ज्या यशोदेने तुम्हाला हाकलून दिलं तीच तुम्हाला बोलवते, या म्हणते विनंती करते. तर लगेच रडणं बंद करून धावत सुटले ते आणि आले तेव्हा बाळ रडतंय, मोठ्या मोठ्याने रडतंय. मग त्यांनी ते बाळ महाराजांच्या हातात दिलं. ज्या क्षणी महाराजांनी हातात घेण्याआधी त्यांच्या चरणाला स्पर्श केला, बाळाचं रडणं बंद, एका क्षणात रडणं बंद. मग ते आई कशी म्हणते, मला माफ करा हा, तुम्हाला मी आधी हाकलून दिलं होतं, आता तुम्ही ना आमच्याच गावी राहा आणि जेव्हा जेव्हा हा रडेल ना तेव्हा तुम्ही या, जब जब मिला लाला रोवे तब तब तुम आना. अशी आई यशोदा, भाबडी भोळी बिचारी. हां बाळाच्या भीतीने, बाळाच्या काही तिला वाईट होईल म्हणून त्यांनी तिला हाकलून दिलं होतं, त्याच माणसाला त्याच बाळाकरता म्हणून पुन्हा बोलवलं आणि नंतर काय बोलली, आमच्याच गावी राहा. तर शंकराचं नाव काय पडलं? आशेश्वर महादेव. जे आशा लावून बसले होते की मला दर्शन देतील, त्यांनी हाकलून दिलं खरं मला, परंतु मी बसणार इथे रडणार. त्यांचं नाव काय केलं आहे? आशेश्वर महादेव. ज्यांनी आशा कशी करावी भगवंताची ते शिकवलं, कसं रडावं भगवंताकरता, त्यांनाही मजबूर करावं दर्शन देण्याकरता, हे त्यांनी शिकवलं. आहे ना, मी आलो तुमच्याकडे, तुम्ही मला काय दर्शन दिलं नाही, आईकडून हाकलून दिलं, दार बंद करून टाकलं, मी बसणार आणि आता रडणार तुमच्याकरता. मग शेवटी आईला पण मजबूर केलं त्यांनी की जा त्याला बोलव. हां पूर्णमासी पण आली तिकडे, त्यांना बोलव, कारण ते ठेवणीतलं अस्त्र काढलं ना, ठेवणीतलं अस्त्र, त्या अस्त्रापुढे कोणाचं चालत नाही काहीच, ते अस्त्र वापरून आपल्या भक्तावर कृपा केली भगवंतांनी. ते आशेश्वर महादेव, तिकडे अजून त्याचं मंदिर आहे, आशेश्वर वन आहे, आशेश्वर कुंड पण आहे, त्यांचा निवास आहे तिकडे. यशोदा मातेच्या कृपेने त्यांना तिकडे परमनंट निवास मिळालेला आहे. आणि आणखीन एक वादा केला त्यांनी की जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलाला खायला घालीन, त्यांचा पहिला महाप्रसाद जो आहे तो तुम्हाला पोचता केला जाईल, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या भिक्षेची तुमच्या दक्षिणेची काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही इथेच राहा, पण जेव्हा जेव्हा बोलवेन तेव्हा या. असे आपले ब्रजभूषण गोपाल, हां त्यांनी नंदगावमध्ये आणि गोकुळामध्ये खूप आनंद केला, सगळ्यांना खूप आनंद दिला, तसं तुम्हालाही आनंद व्हावा अशी आमची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांच्या सेवेत जे जे कोण लागतील तर सर्वांना आनंद प्राप्त होईल, सर्व दुःख नष्ट होतील. दुःख असतील आसपास पण तुम्हाला लागून ती स्पर्श करणार नाहीत. तर भगवंताला काय हवं असतं शेवटी? भगवंत कसले कशाचे भुकेले आहेत? त्यांच्याकडे काय पैसा कमी आहे का, काय शक्ती कमी आहे का, आणखी शस्त्र अस्त्र कमी आहे, काय ऐश्वर्य कमी आहे, काय आहे? अरे लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेव्य मानव अनंत कोटी लक्ष्मी जे आहेत ना त्यांची सेवा करतात, त्यांना काय कमी आहे वैकुंठामध्ये. तरीही त्यांनी असं म्हटलेलं आहे की वैकुंठाचं ऐश्वर मी सोडून इथे चोरून लोणी खाण्याकरता आलेलो आहे. तिथे काय लोण्याची कमी आहे काय? एक लक्ष्मी झाली लक्ष्मी देवी लोणी आण म्हटलं तर ते काय किती पाहिजे तुम्हाला सांगेल, घेऊन येईल लगेच खायला. तरी पण ते वैकुंठाचं ऐश्वर संपन्न जी स्थिती आहे तिकडचं जे ऐश्वर आहे ते सोडून भगवंत गोकुळामध्ये आले, नंदगावामध्ये आले, वृंदावनमध्ये आले. का? तर आपल्या गोपींचं चोरून लोणी खाण्याकरता आले ते. वास्तविक लोणी कोणाचं आहे? त्यांचंच लोणी आहे, ते त्यांनीच निर्माण केलेलं आहे. सगळं जग त्यांचंच आहे, त्यात नवीन काय आहे? तरी पण आपल्या भक्तांचं प्रेम त्या लोणी रूपामध्ये खाण्याकरता म्हणून ते येतात आणि बालक बनून चोरी करतात, पकडले जातात, त्यांच्याकडनं दंड पण भोगतात ते, पण तरी चोरतात. आणि गोपी पण कशा, आज त्यांनी माझ्याकडे येऊन चोरावं म्हणून ते थोडंसं खाली बांधतात ते, मुद्दामच कंप्लेंट करायला मिळावी आईकडे जाऊन. आणि कंप्लेंट का करतात? पुन्हा बघायला मिळालं त्याला, यशोदा बाई इथे उभी आहे पण ते इकडे बघतात. अगं यशोदे तुझा मुलगा खूप चोर आहे, तो चोऱ्या करतोय. अरे तू तिकडे का बघतेस? कारण तिकडे तो आहे ना आतमध्ये, त्याला बघायला करता आलेत ते परत निमित्त करून, चोरीचं निमित्त करून. आई म्हणते तुम्ही लोक खूप वेड्या आहात ॲक्च्युली, माझा मुलगा चोरी करणं शक्यच नाही, कारण त्याला मी स्पेशल 100 गायींचं दूध काढून दही लावून त्याचं मी लोणी काढून त्याला खायला घालते. त्या लोण्याला कमळाच्या फुलाचा सुगंध असतो, असंच दिव्य लोणी त्याला मी खायला घालते पोट भरून घरातून बाहेर पडण्याआधी. त्यामुळे तुमच्याकडे लोणी खाणं शक्यच नाही असं ती म्हणते. कधीतरी तुम्ही त्याला रंगे हात पकडून घेऊन या, नुसताच कंप्लेंट करू नका त्याविरुद्ध. माझा मुलगा बिचारा किती भोळा आहे, त्याला काही गरज नाही तुमच्याकडे लोणी चोरी करायची. अशा बोलणं व्हायचं रोज, रोजच्या रोज निरनिराळ्या गोपी येऊन कंप्लेंट करायच्या. आमच्याकडे आला मग वरचं टांगून ते फोडून काढलं त्यांनी, मग ते एकमेकांच्या अंगावर चढून त्यांनी लोणी खाल्लं, मग ते उकळीवर चढून खाल्लं, मग ते खिडकीत नेऊन खाल्लं, मग असं केलं तसं केलं, मग अंधारातनं पण काय माहिती त्याच्या प्रेशरातनं काय प्रकाश निघतो. आमचं घर खूप अंधारी आहे, मी अंधारात ते लपून ठेवलं होतं, तरी पण त्याच्या शरीरातून काय दिव्य प्रकाश निघतो कळत नाही. असे अनेक कंप्लेंट रोजच्या रोज. तर त्यांनी अशा प्रकारे निरनिराळ्या क्लुप्त्या रचून आणि लीला रचून सगळ्यांना खूप आनंद दिला, खूप म्हणजे खूपच आनंद दिला. तर असे ब्रजभूषण गोपाल जी तुमच्या घरी आलेले आहेत, त्यांच्याकडे काही कमी नाही, फक्त ते एकाच गोष्टीचे भुकेले आहेत, ते काय? प्रेम आणि भक्ती. तुमचा भाव जो आहे तो त्यांना पाहिजे. बाकी तुम्ही जे काय आता लोणी त्यांना काय ते तूप आणि मध आणि दूध दही तिथे घातलात ना, ते सर्व त्यांचंच आहे, तुमचं काय नाही त्यामध्ये. त्यांनीच दिलेलं आहे सगळं, त्यांच्याच गाई, त्यांचंच दूध, त्यांचं सगळं त्यांचंच आहे. तुमचं घर पण त्यांचंच आहे, सर्व जे काय ते त्यांचंच आहे सगळं. परंतु तुमचं त्यात काय आहे? प्रेम, हे तुमचं ओरिजिनल आहे, बाकी सगळं त्यांचं, सर्व त्यांचंच आहे. तर ते तुमचं जे प्रेम आहे ते त्यांना हवं आहे म्हणून ते तुमच्याकडे येतात. तुम्ही इतक्या भोग लावले, हां काय 56 लावले का, जास्त असतील का? तर त्यांना 56,000 कोटी पण भोग मिळू शकतात. एक लक्ष्मीला फोन केला ना इकडनं, तर लक्ष्मी लगेच किती पाहिजेत, किती कोटी पाहिजेत, लगेच तयार पंचपक्वान. त्यांना आपल्या भोगाची पण काय एवढी आवड नाही आहे, परंतु त्यांना आवड कसली आहे की त्या नैवेद्याच्या माध्यमातून तुम्ही जे प्रेम व्यक्त करत आहात ते त्यांना हवं असतं, आणि ते जरूर स्वास टाकतात. असं म्हणत नाही हे काय नकली तुपात नाही केलेलं काय मी नाही खाते, असं नाही म्हणत ते. ते फक्त त्यातलं प्रेम जे आहे ते प्रेम बघून ते खातात. आईच्या हातचं आपण जेवण का आपल्याला आवडतं? कारण ते त्याचं प्रेम असतं. आता दाळ भात का असेना पण आपला खूप रुचकर लागतो. हां हॉस्टेलमधला मुलगा घरी गेला तर कसा तो दाळ भात ताव मारून खातो, का? आईने अगदी प्रेमाने बनवलेलं असतं, म्हणून ते प्रेम पण खातो आणि दाळ भात पण खातो. तसं भगवंत हे बघत नाही की अरे कलियुगातलं तूप किती खराब, तेल किती भेसळयुक्त, माल किती खराब, हां केमिकल मारलेलं भाज्या हे मी नाही खाणार, असं म्हणत नाही ते. तुमच्या मनातलं जे प्रेम आहे ते त्या भाजी रूपाने आणि मिठाई रूपाने ते स्वीकार करतात आणि तुम्हाला आपलंसं करून घेतात. तर आपल्याकडे त्या भक्तिभावनेने आपण करावं. त्यांना जास्त काही महागडं असं काही द्यायची गरज नाही, आपल्याला जर ऐपत नसेल तर, पण जे काय द्यावं ते प्रेमपूर्णाने भक्तिभावाने द्यावं. जे काय आपली क्षमता आहे, जे काय आपली ऐपत आहे, जे काय आपली इन्कम आहे, त्याप्रमाणे प्रेमाने त्यांना अर्पण करावं. जे काय आपल्या शक्यता आहे, एक आरती करावी, आपल्या शक्यता एक आरती करण्याची, एक आरती करावी, पण जे काय करावं ते भक्तिभावे करावं. त्या भक्तिभावनेचे ते भुकेले आहेत आणि ते मिळालं की संतुष्ट होतात. आणि मग तुम्ही पैशाने गरीब असाल पण मनाने आणि हृदयाने खूप श्रीमंत व्हाल. त्यांचा असा वादा नाही की माझी भक्ती केली तुम्हाला खूप पैसे देणार मी, तुमची खूप समृद्धी होणार. होऊ शकते, पण नाही झाले तर दुःख करायची गरज नाही, कारण ते तुमच्या हृदयाची संपत्ती वाढवण्याकरता आलेले आहेत. ही हॅज कम टू गिव्ह यू प्रॉस्पेरिटी ऑफ हार्ट. तुमच्या हृदयाची प्रेम संपत्ती अविरत वाढावी म्हणून ते आलेले आहेत, ती वाढवून घ्या. बाकी या जगात संपत्ती मिळाली तरी उपयोग काय, सर्व काही सोडून जावं लागतं शेवटी, हात हलवत जसे आले तसे जावं लागतं परत. त्यामुळे इथे संपत्ती निर्माण करून करायचं काय, शेवटी जे काय ते वापरावं जगण्याकरता. बाकी जे काय मरताना उरेल ते आपण सांगतो का, अरे माझा बॅलन्स उरला इथे, बँकेत एवढे पैसे उरले, अरे घर माझं उरलं इथे, जाऊ का घेऊन माझ्याबरोबर, काहीच घेऊन जाऊ शकत नाही, सर्व काही सोडून जावं लागतं. त्यामुळे इथे समृद्ध झाली चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही, नाही झाली तर आणखी चांगलं, म्हणजे त्या समृद्धीत मन लागण्यापेक्षा त्यांच्याकडे मन लागेल आपलं ना. समृद्धी आलं तर काय होतं, आपलं मन समृद्धीमध्ये गुंतं, मग त्यांना आपण विसरतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, हे ची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे सगळ्यात मोठं दान आहे, स्मृती, त्यांची स्मृती हे आपल्याकरता सगळ्यात मोठं दान आहे. बाकी सगळं दान ते संपणारं दान आहे, पैसे आणि आपलं तारुण्य, आपली शक्ती, आपलं काय काय विद्या सगळं आपण संपतं काळानंतर. परंतु स्मृती जी भगवंताची आहे ती आपल्याला या जगातून तारू शकते. त्यांचं नाव स्मरण करून, त्यांच्या नावाचा जप करून, त्यांची भक्ती केल्यानंतर आपण ह्या जगाच्या जंजाळामधून, जन्ममृत्यूच्या साखळीतून मुक्त होऊ शकतो, एवढी शक्ती आहे त्यांच्या सेवेमध्ये. म्हणून त्यांचं आपण स्वागत करतो घरात, त्यांना स्वामी बनवतो. नाव आपलं असेल कदाचित का ॲफिडेव्हिटवरती किंवा स्टॅम्प पेपरवरती, परंतु घराचे मालक कोण, ब्रजभूषण गोपाल. त्यांना मालक मानून, त्यांचं सेवक बनून आपण जीवन जगायचं आहे. त्यांच्याकरता मेहनत करायची, त्यांच्याकरता कष्ट करायचे, त्यांच्याकरता सेवा करायची, तेव्हा आपलं जीवन किती गरीब का असेना समृद्ध आणि आनंदमय होणार. त्यांची सेवा करून आजपर्यंत कोणी दुःखी झालेलं नाही आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग तुमच्या घरात पण होणार जर तुम्ही त्यांची सेवा केलीत प्रेमभावे, तर तुमच्या घरात पण आनंद डोह निर्माण होणार. आणि जो कोणी त्या ठिकाणी येणार तुमच्या घरामध्ये, तो पण आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभव करणार. हरे कृष्णा, धन्यवाद. 9 वाजलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचा मी खूप आनंद ऋणी आहे आणि आभारी आहे सगळ्यांचा. तुमचा सगळे आलात त्यांच्या स्वागताकरता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्यांना स्वामी बनवा, आपले मालक त्यांना बनवा, आणि आपलं आयुष्य धन्य करून घ्या. आणि त्यांच्या आनंदाकरता म्हणून सगळ्यांनी एकदा म्हणायचं आहे, प्रेमाने एकदम सगळ्यांनी डोळे बंद करून, हात जोडून, एकदम तटस्थ राहून, इकडे तिकडे न बघता सर्वांनी हात जोडून डोळे बंद करून म्हणायचं आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. एकदा सर्व आपलं हृदय एकवटून पुन्हा एकदा म्हणायचं आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्णा.